नमस्कार, माझे नाव जाधव शिवानी तातेराव. मी सुकनिया सेंटरवरून बोलत आहे. माझा प्रश्न आहे की जिल्हा स्तरावर बाल संरक्षणाच्या यंत्रणा किती आहेत?
जिल्हा स्तरावर बाल संरक्षणाच्या यंत्रणा किती?